संपादकीय प्रगतीचा मुहूर्त। एका शेतकरी वडिलांनी त्याच्या थोड्याशा अळशी असणाऱ्या मुलाला शेताच्या बांधावरती फळझाडे लावायला सांगितले। नेहमीप्रमाणे मुलाने वडिलांना सांगितले की मी असे करतो, फळझाडे लावायचा चांगला मुहूर्त शोधतो आणि मग ती लावतो। तेव्हा वडिलांनी गावातील देवळात आलेल्या साधूकडे मुलाला पाठवले। साधूने सगळी घटना ऐकली आणि साधू मुलाला म्हणाला, तुला मी फळझाडे लावायचे दोन मुहूर्त देतो। हे ऐकून मुलगा खुश झाला, कारण दोन मुहूर्तांपैकी उशिरा असलेला मुहूर्त त्याला निवडता येणार होता आणि तोपर्यंत तो निवांत राहू शकणार होता। साधू पुढे म्हणाला, बांधावरती झाडे लावायच्या दोन मुहूर्तांपैकी एक नंबरचा मुहूर्त मी तुला नंतर सांगतो, आधी दोन नंबरचा मुहूर्त तू ऐक। मुलगा उत्सुकतेने ऐकू लागला। फळझाडे लावायचा दोन नंबरचा मुहूर्त 10 वर्षापूर्वी होता। मुलगा अवाक होऊन साधूकडे बघायला लागला। साधू म्हणाला, जर 10 वर्षापूर्वी तू झाडे लावली असतीस तर आज तुला त्याची फळे मिळाली असती। मुलाला काही कळेना। संभ्रमित अवस्थेत मुलाने साधूला विचारले, मग झाडे लावायचा सगळ्यात चांगला मुहूर्त, जो पहिला मुहूर्त, तो कुठला? तर साधू पटकन उत्तरला, अरे आत्ता ह्या क्षणी बांधावर झाडे लावण्याचे काम सुरू करण्याचा सगळ्यात चांगला मुहूर्त आत्ता आहे, ह्या क्षणी आहे, जा आणि कामाला सुरुवात कर। आता ही गोष्ट मला एवढ्यावरून आठवली की भारतामध्ये GST चालू झाल्यानंतरचे सर्वात जास्त GST कलेक्शन आत्ता गेलेल्या एप्रिल महिन्यामध्ये झाले। मागच्या एप्रिल महिन्याच्या साधारण 12% जास्त GST कलेक्शन यंदाच्या एप्रिलमध्ये झाले। भारतातील इकॉनॉमी झपाट्याने वाढत आहे, व्यवसाय वाढत आहेत, याचेच हे लक्षण आहे। व्यवसाय वाढण्याची वेगवेगळी कारणे आहेत। एक म्हणजे चांगले एन्व्हायरमेंट आहे। भारतामध्ये आज शहरीकरण वाढत आहे, लोकांना नवनव्या रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत, लोक पैसे खर्च करत आहेत, त्यामुळे निरनिराळ्या व्यवसायांची वाढ होत आहे। याचबरोबर भारताची लोकसंख्या ही देखील सध्या सर्वात जास्त आहे आणि वाढलेल्या या लोकसंख्येची लाईफस्टाईल सुद्धा बदललेली आहे। जीवनशैली कशी बदललेली आहे ते पहा। माझ्या एका मित्राचा छोट्या गावामध्ये दुसऱ्या मजल्यावरती फ्लॅट आहे। तो फ्लॅट विकत घेण्यासाठी 5-6 गिराईक सुद्धा येऊन गेले। प्रत्येक गिराईकाने फ्लॅट बघितल्यावर मित्राला फ्लॅट चांगला आहे असेच सांगितले, परंतु त्यापैकी कोणी एकानेही मित्राला परत कॉन्टॅक्ट केला नाही। मित्राने दोघा तिघांकडे चौकशी केल्यावर त्यांनी सांगितले की आम्हाला फ्लॅट मित्राने दोघा तिघांकडे चौकशी केल्यावर त्यांनी सांगितले की आम्हाला लिफ्ट असलेला, अटॅच संडास बाथरूम असलेला फ्लॅट हवा आहे। म्हणजेच काय तर एका मध्यमवर्गीय कुटुंबाच्या बदललेल्या लाईफस्टाईलमुळे त्यांच्या गरजा देखील बदलत आहेत, त्यांच्या आवश्यकता बदलत आहेत आणि म्हणूनच लोकांना लागणाऱ्या अशा नवीन नवीन गोष्टींमुळे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये देखील झपाट्याने बदल होतो आहे। एकंदरीत काय तर लोकांना नवीन गोष्टी विकत घ्यायच्या आहेत आणि त्यामधून व्यवसाय वृद्धी होणार आहे। आणखी एक महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे बदललेल्या लाईफस्टाईल सोबत लोकांची खर्च करण्याची क्षमता देखील वाढलेली आहे आणि ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून व्यवसायासाठीचे, वाढीचे, प्रगतीचे अनुकूल वातावरण भारतामध्ये निर्माण होत आहे। ही व्यवसाय वृद्धीची संधी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आवश्यक असणारी सगळ्यात मोठी गोष्ट असते ती म्हणजे कामाला चांगली माणसे मिळणे। आज भारतामध्ये सरासरी वय 28 वर्षे आहे। आत्ता ग्रॅज्युएट होणाऱ्या पिढीचे म्हणजेच मिलेनियर्स अर्थात 2000 सालानंतर जन्मलेल्या पिढीचे पॉप्युलेशन भारतामध्ये खूप जास्त आहे आणि त्यामुळेच जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच नोकरीसाठी उपलब्ध असणाऱ्या तरुणांची संख्या 2020 ते 2025 या 5 वर्षाच्या कालावधीत सर्वात जास्त भारतामध्ये असणार आहे। मग एवढ्या लोकांना जर नोकरीची संधी हवी असेल तर कामासाठी चांगली मॅन पॉवर मिळणे सहज शक्य आहे। म्हणजेच अगदी छोट्या छोट्या व्यावसायिकाला सुद्धा उत्तम मॅनपॉवर मिळू शकते, कारण मार्केटमध्ये अवेलेबिलिटीज खूप आहे. आणि मग अशा उत्साही यंग जनरेशनला जर संस्था पातळीवर चांगले व्यवसाय ट्रेनिंग दिले गेले, त्यांना चांगले शिकवले गेले, तर व्यवसायासाठी सर्वोत्तम काम करणाऱ्यांची फळी नक्कीच तयार होऊ शकते. यात एक छोटासा मजेशीर भाग म्हणजे ज्वेलरी व्यवसायाच्या दृष्टीने ही सगळी तरुण मंडळी लग्न पण करणार आहेत. आणि ज्वेलरी व्यवसायासाठी लग्न हा तर मोठा व्यवसाय करण्याचा, व्यवसाय वृद्धीचा सर्वात मोठा मार्ग असतो. त्यामुळे साहजिकच या भविष्यातील लग्न सराईमुळे ज्वेलरी व्यवसायाला अपसुकच मोठे मार्केट उपलब्ध असणार आहे आणि ज्वेलरी व्यवसायाची मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. व्यवसाय वृद्धीसाठी आणखी एक सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे परिणामकारक कार्यवहनासाठी चांगली टूल्स वापरणे. इफेक्टिव्ह एक्झिक्युशनसाठी आत्ताच्या युगात सर्वात चांगले टूल म्हणजे डिजिटल टेक्नॉलॉजी. माझा एक सहकारी आहे ज्याचे इंग्लिश फारसे चांगले नाही. मध्यंतरी त्याने मला एक मेल केली आणि त्यातले इंग्लिश बघून मी थक्क झालो. मी त्याला विचारले की हे डॉक्युमेंट तू कसे तयार केलेस, तर तो म्हणाला मी चॅट जीपीटी वापरले. म्हणजेच डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे ज्याचे इंग्लिश चांगले नाही आता तो देखील इंग्लिश डॉक्युमेंट तयार करू शकतो. व्हॉट्सअप आणि मोबाईलच्या माध्यमातून वेगाने कम्युनिकेशन करू शकतो. व्यवसायामध्ये सुद्धा बिलिंग अकाउंटिंगसाठीची टेक्नॉलॉजी वापरून कामाचा वेग आणि अचूकता वाढवू शकतो. आणि म्हणूनच टेक्नॉलॉजी हा इफेक्टिव्ह एक्झिक्युशनसाठी सर्वात महत्वाचा घटक आहे. अनुकूल वातावरण, चांगल्या मॅनपॉवरची मुबलक उपलब्धता आणि हातात असणारी टेक्नॉलॉजी टूल्स यासोबत आपण सारेच मोठ्या व्यवसाय वृद्धीसाठी कटिबद्ध राहूयात. प्रगती सुरू करण्याचा मुहूर्त आत्ताच तो काय असतो, लांबणीवर नसतो.